श्रीराम, समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 129वा श्लोक आहे. गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची, रती नायकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊ निरा. रती नायकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊ निराहे. सज्जनांच्या संगतीचं महत्त्व काय आहे वारंवार समर्थ सांगतायत. त्याच्यात ते म्हणतात गती कारणे, गती सद्गती मोक्षाची गती, सत्कडे नेणं वृत्तीला, बहिर्मुख जी वृत्ती आहे मुळात माणसाला सवय तीच आहे, सारखी बहिर्मुख वृत्ती असते. डोळ्याने पाहायचं, कानाने ऐकायचं, जिभेने खायचं, सारखं लक्ष तिकडे, तिकडे हिंडायचं, तिकडे हिंडायचं, हाताची वळवळ, पायाची चळवळ सुरू असतं काही ना काहीतरी. तर तुला सद्गती जर पाहिजे असेल तर सज्जनाची संगती धर. सज्जन म्हणजे संत. त्यांना काय म्हटलं आहे, सद्गती स्वरूपात रमणारे ते सज्जन कसे असतात, काय असतात, स्वरूपस्थित असतात, आत्मस्थित असतात, असे जे सज्जन आहेत त्या सज्जनांची संगती धर. पण सज्जन मिळतात का कुठे, फार अवघड आहे. बोलतील सगळे परंतु सज्जन ज्याला वर्णन करता येईल, जे सतमध्ये बुडून राहिलेले आहेत अशा व्यक्ती मिळणं फार कठीण. क्वचित कुठंतरी असतात, आणि असल्या तरी आपल्याला त्या सापडल्या पाहिजेत, आपल्याला त्या कळल्या पाहिजेत, त्यांच्या संगतीची गोडी लागली पाहिजे. सगळे एकापेक्षा एक अवघड प्रश्न आहेत. पण ते नाही मिळाले तर त्यांचे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांच्या अंगाने आपल्याला त्यांचं मनोगत समजून घेता येतं. संतांचं चरित्र जर समजून घ्यायचं असेल तर त्यांचं वाङ्मय वाचावं, त्याच्यात त्यांचं चरित्र आहे. त्यांनी साधना कशी केली, सद्गुरूंच्याविषयी त्यांचा भाव काय होता, ते आता कोणत्या स्थितीत आहेत, हे सगळं जर आपल्याला बघायचं असेल तर संतांचं वाङ्मय वाचावं. संतांवर इतरांनी लिहिलेलं जे वाङ्मय आहे त्याच्या फारसं नादी लागू नये, कारण ते लिहिणारा जो आहे त्याची पातळी काय आहे. पुष्कळ वेळा असे ग्रंथ लिहिणारी मंडळी साधना देखील करत नाहीत, ते केवळ शब्दाच्या पातळीवर, पांडित्याच्या पातळीवर, आपल्या बुद्धीला निकषाला जे पटेल त्याप्रमाणे संत वाङ्मयाचा अर्थ लावत असतात. त्यामुळे ते सुद्धा जे ग्रंथ आहेत ते कुणी लिहिलेले आहेत, ती व्यक्ती अनुभवी आहे का, प्रचिती घेतलेली आहे का, हे बघून ते ग्रंथ वाचावेत. पण त्यापेक्षा मग मूळ ग्रंथ वाचावेत. आता उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी कळत नाही पण प्रतिज्ञानेश्वर म्हणावे असे स्वामी स्वरूपानंद यांनी ज्ञानेश्वरीची सोपी अभंग ज्ञानेश्वरी काढली, त्याच्या ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्याला नीट कळू शकतो. वाचायला हरकत नाही आहे, नेमकं कळेल आपल्याला. स्वामी वरदानंद भारती अनंतराव आठवले पूजनीय, त्यांनी ज्ञानेश्वरी सोपी केलेली आहे. जे ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांनी सोपी केलेली वाचणंही बरोबर आहे. उगीच कुणीतरी काहीतरी जर लिहिलेलं असेल तर त्याचा उपयोग नाही आहे. म्हणून सज्जनांची संगती, सद्ग्रंथांची संगती ही आपल्याला पाहिजे. त्यांनी काय होतं, मती पालटे, बुद्धी, मनात बदल होणं बुद्धीत बदल होण्याच्यात फरक आहे. मनात बदल जो होतो ते मन चंचल असल्यामुळे सकाळी एक वाटत असतं तर जरा वेळानं दुसरंच वाटतं तर संध्याकाळी तिसरंच वाटतं, ते स्थिर नसतं कधी. पण बुद्धीनं जर एखादा निश्चय केला तर त्या बुद्धीमध्ये तो पक्का बसतो आणि तो आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतो. म्हणून इथं त्यांनी शब्द वापरला आहे, मन पालटे म्हणत नाही, मती पालटे, त्याची बुद्धी पालटती. पहिली जी आहे ती जाऊन चांगली होते, सद्बुद्धी होते, नुसती बुद्धी राहत नाही ती, सत्कडे नेणारी बुद्धी, त्याला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलं आहे. म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन असं भगवद्गीता म्हणते, की ज्याला ईश्वरच प्राप्त होईल अशी बुद्धी आहे. बुद्धीचा निश्चय आहे की ह्या जन्मातून मला भगवंतच मिळवायचा आहे, अशी जी बुद्धी आहे ती पाहिजे. म्हणून मती पालटे सुमती दुर्जनाची. ते म्हणतात सज्जनाच्या संगतीत राहिला तर दुर्जन देखील त्याची मती सुमती होईल. त्याला नेहमी उदाहरण दिलं असतं, वाल्याचा वाल्मिकी कसा झाला, इतके अपराध केलेले असताना, इतके खून केलेले असताना नारद भेटले, त्यांनी त्याला मार्ग सांगितला आणि वाल्याचा वाल्मिकी उशीहून उठले. असं होऊ शकतं, क्वचित असे नका पण होऊ शकतं. इतकं जरी झालं नाही तरी किमान दुर्मती जाते आणि सुमती तरी येते. रतीनायिकेचा पती नष्ट आहे. रतीनायिकेचा पती काम, हा काम जो आहे तो नष्ट आहे, तो तुमचा अधोगतीला नेणार आहे. त्यामुळे हा जो काम आहे याला जिंकलं पाहिजे. मागे देखील एका ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, परद्रव्य आणिक कांता परावी, त्याच्यावर जय मिळवला पाहिजे. आपण त्याच्या अधीन होता कामा नये, ते मनातच येता कामा नये. इतकं मन पाहिजे, स्वच्छ झालेलं पाहिजे की त्याला ते सहनच होत नाही. अशा तऱ्हेनं रतीनायकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊन राहे. मनातीत, मनाच्या पलीकडे जायला पाहिजे. तो जो सापडायचा असेल तो देह मनबुद्धीच्या पलीकडे आहे. त्यामुळे देहाला थोडं वळण लावता येईल, बुद्धीला लावता येईल, मनाला आवरणं फार कठीण असतं. म्हणून ध्यानामध्ये मनाचं उन्मन कसं होईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते जितकं उन्मन होईल तितकं ते निर्मळ होत जातं, स्वच्छ होत जातं, प्रसन्न होत जातं, शांत होतं. ते पुन्हा तिथं गेल्याने मन हळूहळू मनातीत अवस्था जी आहे, गुणातीत अवस्था ज्याला म्हटलं आहे, देहातीत अवस्था ज्याला म्हटलं आहे, ती अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची झाले तर सज्जनाच्या संगतीतच हे होतं. म्हणून मनातीत होऊन राहे. मनातीत अवस्थेमध्ये संकल्प विकल्प नाहीत, भूतकाळाचं स्मरण भविष्याचं चिंतन काही नाही, त्या क्षणात जगायचं. लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. काय आहे बा, काही नाही, आता आनंद आहे, मी आत्मा राग आहे त्यामध्ये बसलेलो आहे. 5 मिनिटं 2 मिनिटं 1 मिनिट राहिलं ते बस त्या स्थितीत बसायचं. त्याला पैसे पडतात का नाही, कुठं डोंगर चढायचे आहेत का नाही, काही कष्ट आहेत का नाही, आपणच आपल्या ठिकाणी शांत तृप्त व्हायचं आहे तसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची, रतीनायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊन राहे. जय जय रघुवीर समर्थ.